भाग तीन सृष्टि उत्पत्ति याना पहिला अध्याय एक ते पंचवीस वचन। देवन सगळ्या वस्तूसला तयार करना, त्यांना आखना हाय हो अन तशा वैना, त्यांना आकाश तयार करना अन त्यानं समुद्र देखील तयार करना, त्यानं आखना जमीन हो आणि जमीन तयार होईनी, त्यानं समुद्र मैल मांस आणि सर्व जीवजंतू तयार करना, अन आकाशामधलं पाखर देखील तयार करना, त्यानं सर्व प्रकारे प्राणी तयार करना आणि परमेश्वर नजवेना हाई चांगलं असं।